सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये.
मॉर्निंग नंबर वन में 8 बजे के आर में आज का तीन.
आठ का तीन मध्ये T20 वर्ल्ड कप श्रीलंकेची पहिली मॅच जिंकली ना भाई श्रीलंका. तिलक रत्ने दिलशान कसला कडक परफॉर्मन्स. 83 रन्स इन 56 बॉल्स, 8 बाउंड्रीज आणि 3 षटकार. अफगाणिस्तानला त्यांनी नमवलंय आणि दुसरी महत्वपूर्ण मॅच इंग्लंडनं बांगलावरती केली आहे मात. आणि सगळ्यांचे डोळे लागून आहेत आता उद्याच्या दिवसावर, कारण उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान ही मॅच आपल्या सगळ्यांना पाहायला अनुभवायला मिळणार आहे. आणि सुनील गावस्कर साहेबांनी एक जे स्टेटमेंट केलंय त्यामुळे जर अशी धडधड हृदयामधली वाढली आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाबा रे, टीम इंडियापेक्षा टीम पाकिस्तान जरा जास्त कॉन्फिडंट आणि भारी वाटतीये. बाबो, एक तर आधीच आपला पहिल्या दिवशीचा म्हणजे पहिल्या सामन्यातला सगळा काय झालेला गोंधळ पाहता ही मॅच आपल्यासाठी जरा एक मोठं आव्हान ठरणार आहे. डेफिनेटली आपल्या टीम मधले दिग्गज प्लेयर हे आव्हान लीलया पेलतील. इसी विश्वास के साथ विजय माल्या साहेबांच्या आयुष्यावर सगळ्यांचे डोळे आहेत सध्या. त्यांच्याकडून पई पई वसूल करू असं सांगण्यात आलेलं आहे. अर्थमंत्री जेटलींनी ही ग्वाही दिली आहे, मात्र त्यांना फरार असं संबोधण्यासाठी संकोच केला जातोय. खऱ्या अर्थानं विजय माल्या यांनी सुद्धा रिसेंटली एक स्टेटमेंट दिलं होतं की मी काय फरार झालेलो नाहीये, मी परत येणार आहे. सो अब क्या होगा इस किस्से का आगे, वो तो वक्त ही बताएगा. इकडे महाराष्ट्रातल्या आपल्या शहरासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी जरा चटका देणारा काळ सुरू आहे. पाण्याची तीव्र टंचाई जाणवायला लागलेली आहे. मार्चच्या मध्यावरच जिल्ह्यातल्या 90 गावं आणि 151 वाड्या असं सगळं मिळून 241 गाव वाड्यांना 32 शासकीय आणि 40 खासगी अशा एकूण 72 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. आणि ही गोष्ट, ही माहिती जेव्हा बाहेर आली तेव्हा परत एकदा किती मोठा दाहकता घेतलेला हा विषय आता आपल्याला कळालेला आहे. मॉर्निंग नंबर वन मध्ये अजूनही वेळ आहे, हातात पाणी जरा वाचून वापरा, वाचवून वापरा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.